हेलो हेलो, शिवपाद भरत यांचा नंबर आहे ना? हा, त्यांच्याशी बोलणं होऊ शकेल का? बाहेर बाहेर गेले का? बर बर बर, ठीक आहे, हरकत नाही, नंतर.